नमस्कार, देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक सादर करीत आहे प्राध्यापक बी आर देवधर यांनी लिहिलेल्या थोर संगीतकार या पुस्तकातील काही लेखांचे वाचन. सर्वप्रथम सुप्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांनी लिहिलेली प्रस्तावना. परंपरा आणि नवता यासंबंधी अतिशय स्वच्छ दृष्टी ठेवून संगीताच्या विकासासाठी प्रयत्न करणारी जी काही थोडी माणसे मी भारतात पाहिली त्यात देवधरांचं स्थान फार वरचं आहे. स्वतःच्या गुरुकडून कधी काळी मिळालेल्या शिदोरीवरच गवई म्हणून गुजराण करणारी माणसेच या क्षेत्रात अधिक आहेत. परंतु गुरु झाला तरी शेवटी तोही एक माणूसच. एका माणसाच्या कर्तृत्वाला मर्यादा असतात, त्यामुळे विद्या चौमुखी करायची असली तर नजरही चौफेर फिरायला हवी. एकाच गवयाची सगळी संघे तयार आहेत हे अंधपणाने म्हणा हवं तर आदराने चिकित्सेचा अधिकार गमावून बसू नये. चौकसपणा नसला तर प्रगती खुंटली. आज्ञाधारकपणा हा गुण खरा, पण तो देखील एका मर्यादेपर्यंत. दुर्दैवाने आमच्या गुरुशिष्य परंपरेत गुणांबरोबर दोष इतके शिरले की कलेचा प्रवाह होण्याऐवजी डबकी झाली. त्या डबक्यांनाच कुंडे मानून आणि तिथे समाध्या तीर्थक्षेत्रे आणि उरुस सुरू केले. एकदा घराण्याचे नाव लावल्यावर प्रतिष्ठा लाभते हे पाहिल्यावर गळ्यातून सुंदर गाण्याऐवजी गुरुच्या नावाचा गजर किंवा हुंदका काढणेच महत्वाचे झाले. केवळ थोर गायक ज्या शहरात राहत त्या वेशीच्या आत किंवा आसपास राहत असल्याच्या अधिकारावर चार अर्ध्या मुर्ध्या चिजा आयक्यू पद्धतीने गोळा केलेली माणसे त्यांचे शिष्यत्व सांगू लागली. घराण्याचा उलगडा श्रोत्याला गायनाने व्हायला हवा तो जाहीर नामस्मरणाने व्हायला लागला. असल्या या वातावरणात घराणी आणि गुरु या विषयांचे क्षुद्र अभिमान विसरून जिथे जिथे संगीताचे उत्तम सौंदर्य आढळेल, जिथे जिथे या कलेचे काही नवे आविष्कार आढळतील, तिथून ते कण टिपून घेणारी, ते सूर आत्मसात करणारी, तपासून पाहणारी वृत्ती आमच्या गायन कलेत अभावानेच आढळते. असल्या त्या वातावरणात प्रोफेसर देवधरांनी भारतीय संगीतातल्या वेगळ्या वेगळ्या शैलीत आपले गायनवादन करणाऱ्या गुणीजनांशी स्नेह जमवला. त्यांच्या कलेचाच नव्हे तर कुल परंपरांचाच शोध घेतला. त्यांची गायन पद्धती आणि गायनवादनासंबंधीचे विचार समजून घेतले. त्यांच्या जीवनपद्धतीही फार जवळून न्याहाळल्या. त्यांच्यातल्या कित्येकांचा विक्षिप्तपणा सहन केला, लहरी सांभाळल्या, आजारी अवस्थेत सेवा शुश्रूषा केली. कृपणातल्या कृपण अशा कलावंतांकडून अत्यंत लीनतेने आणि तितक्याच चतुराईने चिजा मिळवल्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरनिराळ्या घराण्यातल्या या अधिकारी गायक वादकांची गाणी बजावणी ऐकवून आपल्या विद्यार्थ्यांना बहुश्रुत केले. आपला विद्यार्थी संगीतात बहुश्रुत असावा याला आमच्या संगीतगुरूंचाच फार विरोध असावा ही एक मौजच आहे. आपली शिकवणी जाईल ही भीती होती म्हणावं, तर एकेकाळी शिष्याकडून गुरुदक्षिणाही काही लाभत नसे. परंतु परंपरेच्या पवित्र्याविषयीच्या काही चमत्कारिक कल्पनातून महंतांच्या आखाड्यांसारखे हे गायकांचे आखाडे तयार झाले होते. त्यामुळे मैफलींना देखील दंगलीचे स्वरूप येईल. मुंबईतल्या एका मैफलीत हे तुमच्या गिरगावचे पाणी नाही दादरचे पाणी आहे असली मूर्खपणाची वल्गनाही मी ऐकली होती. मग पत्तियाळावाल्यांनी दूरच्या अत्रोळीवाल्यांना आणि आग्रेवाल्यांनी किराणेवाल्यांना किंवा उलट सुलट एकमेकांनी एकमेकांना पाण्यात पाहावे यात नवल काय? या उलट स्वतःहून गाण्यातल्या विशिष्ट अंगांची तयारी करून आपल्यापेक्षा दुसरा एखादा गवई अधिक योग्य आहे असे मानून आपल्या शिष्याला त्याच्याकडे आग्रहाने पाठवणारेही गवई होते. पण सर्वसाधारणपणे एकमेकांचे गाणे एक ऐकण्यापेक्षा न ऐकण्याकडे आणि पाण उतारा करण्याची संधी साधण्याकडेच लक्ष अधिक. दुसऱ्याचे गाणे ऐकून त्या परंपरेकडे आपला शिष्य ओढला जाईल ही ज्या गुरुला भीती वाटली त्याला गायन कळले नाही आणि अध्यापनही कळले नाही असेच म्हणायला हवे. देवधरांनी आपल्या शिष्यांपुढे 10 ठिकाणचे स्वरधन मोकळे केले, त्यातल्या गुणा अवगुणांची चर्चा केली, कुणाकडे काय ऐकावे याविषयी मार्गदर्शन केले, शिष्यांचे नुसते गळेच नव्हे तर नजर तयार केली. विष्णू दिगंबरांच्या कानसेन तयार करण्याच्या संकल्पाला देवधरांनी फार मोठा हातभार लावला. केवळ त्यांच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर मुंबईतल्या अनेक संगीत रसिकांना देवधरांची संगीत शाळा ही संगीताच्या अन्नछत्रासारखी होती. श्रवणभक्तांना तिथे मुक्त द्वार असे. अनेक गुणीजनांचे तिथे कार्यक्रम झालेले आहेत. या ग्रंथात त्यांचे जीवन वृत्तांत आहेत. त्यापैकी बहुतेक कलावंत 19व्या शतकाच्या मध्यावर जन्माला आलेले आहेत आणि केसरबाई केरकरांसारखे बाकीचे सारे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. त्यामुळे त्या संगीतकारांच्या चरित्रांच्या निमित्ताने एका फार निराळ्या अशा कालखंडाचा सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास या पुस्तकात येऊन गेला आहे. इंग्रजांचे राज्य सुस्थिर होईपर्यंत या पुस्तकात त्याचे जीवन वृत्तांत आले आहेत. अशा कित्येक गायकांची चाळीशी उलटून गेली होती. कुठलीही विद्या मिळवणे ही एक अत्यंत कष्टाची बाब असलेल्या काळात या गायकाचे बालपण गेले. आज कल्पनाही येणार नाही इतकी निराळी सामाजिक परिस्थिती त्यावेळी होती. देवाच्या दारापासून ते राजाच्या दरबारापर्यंत गायनाला फार मोठे स्थान असे, पण गायकाला नसे. सकाळच्या सुरेल सनईशिवाय देवाची पूजा सुरू होत नसे, पण ती सनई वाजवून वातावरण प्रसन्न करणाऱ्याला मात्र यत्किंचितही प्रतिष्ठा नव्हती. त्याच्या हाती सनई नसताना त्याला आम्ही सभ्य समाजात जोडीने बसवून घ्यायला तयार नव्हतो. गायक वादक हा समाजातल्या इतर नागरिकासारखा एक नागरिक आहे हे मान्य नव्हते. आश्रित हा अभागी शब्द त्याला चिकटला होता. देवदासी, कलावंतिणी ही काही गौरवाची विशेषण नव्हती. आज आपण एखाद्याचा कलावंत म्हणून मानाने उल्लेख करतो. फार पूर्वीच्या काळी नव्हे, अगदी विष्णू दिगंबरांनी आपले ऐतिहासिक कार्य सुरू करण्यापूर्वी गाणेही देवळात असले तर राजरोस पण एरवी चोरून ऐकण्याची कला झाली होती. एखाद्या गुणीजनांचे कौतुक करणारा नबाब किंवा संस्थानिक भेटला तर त्याचा आश्रय या गायक वादकांना लाभे. त्या गायक गायिकांना दाद आणि बिदागी जरी भरपूर दिली तरी त्यांचे चरित्र लिहून ठेवावे किंवा कलेसंबंधीचे त्यांचे विचार नोंदवून ठेवावेत हा विचारच नव्हता. मुसलमानी अंमलात संस्कृतच्या अध्ययनाची परंपराही खुंटली होती. त्यामुळे भारतीय संगीतशास्त्र विषयक अभ्यासाची, चिंतनाची किंवा संशोधनाचीही परंपरा खुंटली होती. एकेकाळी हिंदू असलेल्या गायकांनी मुसलमान धर्मांचा स्वीकार केल्यामुळे संगीताचा व्यासंग चालू असला तरी शास्त्राचा अभ्यास संस्कृत भाषेच्या अभ्यासाच्या अभावी तुटला होता. बाबा वाक्यम प्रमाणम या चालीवर हमारे बुजुर्ग ऐसे गाते थे या ऐसे बजाते थे एवढेच प्रमाण उरले होते. गुरुची मर्जी राखावी आणि तो देईल ती विद्या घ्यावी असा क्रम होता. ज्यांच्या घराण्यात विद्या होती ती मुलाला किंवा भाचे पुतणे मंडळींना मिळे. एरवी कुटुंबाबाहेर विद्या जाऊ न देण्याचीच प्रवृत्ती असे. रागांचे आणि चिजांचे मोल सांभाळले जाणार नाही अशीही भीती होती. रागांची नावे लपवून ठेवणे, चिजांची अक्षरे स्पष्ट न म्हणणे असले प्रकार तर आजही दिसतात. त्यावेळी गुरुकडून नवी चीज मिळवणे, नव्या रागाचे चलन शिकणे ही एक तपश्चर्याच होती. एवढी सगळी धडपड करून उत्तम चरितार्थ चालवण्या इतके सामर्थ्य येईलच ही खात्री नव्हती. असल्या या विपरीत काळात दैन्य, दारिद्र्य, उपहास, उपेक्षा हे सारे सोसून त्या कलेच्या पायी आयुष्य वाहणारे कलावंत होते. अशा कलावंतांचे या पुस्तकात त्रोटक जीवन वृत्तांत आहेत. या अवलियांच्या जीवनाची माहिती मिळवणे हे देखील एक खडतर काम आहे. देवधरांनी ते संगीत साधनेसारखेच गेली 40-50 वर्ष चिकाटीने चालवले आहे. आपल्या पूर्वजांचा आणि इतिहासाचा आपण फार अभिमान बाळगतो असा आपला स्वतःविषयी फार मोठा गैरसमज आहे. पण पूर्वजांच्या जीवनवृत्तांताविषयी आणि कर्तृत्वाविषयी आपल्या इतकी बेफिकिरी इतरत्र क्वचितच आढळेल. आम्हाला आमच्या तानसेन आणि बैजू बावऱ्याविषयी फार मोठा अभिमान आहे,
पण त्यांच्या संबंधीच्या दंतकथांखेरीज आमच्या हाती त्यांच्या चरित्राची कसलीही साधने नाहीत. इतक्या दूरच्या गोष्टी कशाला? काल परवाच्या गायकांच्या किंवा गायिकांच्या चरित्राची नीटशी नोंदही आमच्यापाशी नाही. याचे कारण आम्हाला भूतकालाविषयी प्रेम नाही असे नसून आम्ही वर्तमान काळालाच आळशीपणामुळे महत्व देत नाही हे आहे. युरोपीय कलाकारांच्या जीवनातले कितीतरी बारीक तपशील अनेकांनी नोंदवलेले आहेत. त्यांच्या संगीत रचनांचे नुसती नोटेशनच नव्हे तर ती रचना सुरुवातीला ज्या कागदांवर लिहिली त्यात जे फेरफार केले त्याची हस्तलिखिते सुद्धा आहेत. ध्वनिमुद्रणाची कला निघाल्यापासून ध्वनिमुद्रिकांचे आणि ध्वनिपट्टिकांचे जतन करून ठेवले आहे. जुन्या पिढीने पुढच्या पिढीसाठी काही चांगला वारसा ठेवला तरच नव्या पिढीला आदर वाटायचा. आज देखील आमचे नामवंत गायक आणि वादक चांगल्या चांगल्या संस्थांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून चिजांचे ध्वनिमुद्रण करण्याची योजना आखली तर द्यावे तितके सहकार्य देत नाही. आपल्या मरणानंतर जवळचे जे चिजांचे धन नष्ट होईल याची त्यांना खंतच नाही. संगीताच्या क्षेत्रात आणि नृत्याच्या क्षेत्रात आपल्यावर काही सामाजिक जबाबदारी आहे याची जाणीव असलेले कलावंत अभावानेच आढळतात. या कलेच्या विकासाची त्यांची कल्पना स्वतःच्या अभिवृद्धी पुरतीच आहे. या कलेचा इतिहास टिपण्याची कोणाला गरजच वाटली नाही. वर्तमानातला एक एक प्रसंग नीटपणे नोंदवून ठेवणे ही पुढच्या इतिहासाची तयारी असते. भूतकाळ हा एकेकाळचा वर्तमान काळच असतो. दुर्दैवाने इतिहासाची चांगली साधनेच नसल्यामुळे इतिहास हा बाखड कथा संग्रह होऊन बसतो. तानसेनाची गायकी कशी होती यापेक्षा तो मल्हार गायल्याबरोबर पाऊस पडत असे ही कथाच अधिक लोकप्रिय. मृत व्यक्तींना देवत्व द्यायची आम्हाला फार घाई आणि देवत्व द्यायचे तर चमत्कार हवा म्हणून काही कवी कल्पनांचे वास्तविकरण केले. तानांचा पाऊस पाडलेल्या तानसेनाने पाण्याचा पाऊस पाडला असे करून टाकले. रियाजाच्या कथाही अशा थराला नेल्या की 2 तासांचे 20 तास केले. पण रियाजाच्या पद्धतीविषयी किंवा स्वच्छ स्वर अनायासे लावण्याच्या पद्धतीविषयी अवाक्षरही नाही. भूकंपट्टीला अभ्यास मानले. अशा वेळी दिवसभर चिंतन आणि अर्धा तास आवाजाची मेहनत हे सूत्र सांगून ती मेहनत कशी करायची हे सांगणारे बडे गुणामध्ये खा उपयुक्त असे काहीतरी सांगून जातात. देवधरांनी सांगितलेली ही हकीकत महत्वाची आहे. युद्धाच्या कथांप्रमाणे गायक वादकांच्या ईर्ष्या स्पर्धांच्या कथाही मनोरंजक असतात. परंतु पुष्कळदा मनोरंजनासाठी अतिशयोक्तीचा फार वापर होतो. देवधरांनी ही अतिशयोक्ती कटाक्षाने टाळली आहे. गायक वादकांची देवधरांनी लिहिलेली ही छोटेखानी चरित्रे म्हणजे कला साधनेसाठी केलेल्या परिश्रमांचा इतिहास आहे. इथे जिद्द आहे, असूया आहे, ईर्ष्या आहे, कलेच्या पावित्र्याविषयीच्या योग्य कल्पना आहे. ज्या काळात हे कलावंत वावरले तो काळही अगदी निराळा होता. इंग्रजांची राजवट सुरू झाली होती. 19व्या शतकाचा उत्तरार्ध हे साऱ्या भारतीय जीवनातलेच एक लक्षणीय पर्व आहे. एका सर्वस्वी निराळ्या संस्कृतीशी सक्तीने मिळवून घ्यावे लागत होते. शतकानुशतके चालत आलेली जीवन पद्धतीच बदलत होती. मुंबई कलकत्ता यासारख्या शहरांची चमत्कारिक वाढ व्हायला लागली होती. बलाढ्य यंत्रणांची प्राणप्रतिष्ठा झाली होती. मंदिराच्या कळसांच्या जागी गिरण्यांची धुरांडी आणि कारखान्यांच्या चिमण्या दिसायला लागल्या होत्या. हजारो माणसांनी त्यांच्या खेड्यातल्या संस्कारातून स्वतःला उपटून काढून शहराकडे धाव घेतली होती. इंग्रज नोकरशाहीला हव्या असणाऱ्या कारकुनांची जथाबंद पैदास करणारे शिक्षण शाळा कॉलेजातून सुरू होते. वंश परंपरागत आलेल्या कारागिरीच्या वृत्ती सांभाळून उदरनिर्वाह करणाऱ्या सोनार सुतार लोहारांच्या आळ्या ओस पडू लागल्या होत्या. तांत्रिक शिक्षण चारी वर्णांच्या आणि अनेक धर्मांच्या मुलांना एकाच विद्यालयात मिळू लागले होते. रोटी आणि बेटी व्यवहारापुरती जाती व्यवस्था राहिली तरी फार मोठ्या प्रमाणात वृत्ती संकर झाला होता. कुलाचाराची सक्ती सुटली होती. दशग्रंथी ब्राह्मणाचा मुलगा इंजिनियर होऊन घरे बांधित होता आणि सुताराचा मुलगा कापड गिरणीत कांड्या भरू लागला होता. आता गवयाचे पोट सुरात रडले म्हणून ते गवईच होईल याची शाश्वती नव्हती. त्याला उपजीविकेची इतर साधने दिसू लागली. अनेक बाबतीत इंग्रजी सभ्यतेच्या आणि संस्कृतीच्या कल्पनांनी मूळ धरले. इंग्रजी भाषा ओठावर खेळवण्यालाच प्रतिष्ठा मानण्यात येऊ लागली. आमच्या साहित्यावर आणि नाट्यकलेवर इंग्रजी साहित्याचा आणि कल्पनांचा खूप प्रभाव पडला. भारतीय आणि आंग्ल भारतीय असे आम्हा भारतीयातच तट पडले. या साऱ्या उत्पातात आपले भारतीयत्व टिकवून राहिलेली एकच कला म्हणजे आमची संगीत कला. आपले कुराण किंवा गीता टिकवून धरावी अशा जिद्दीने आणि श्रद्धेने आमच्या मुसलमान आणि हिंदू गवयांनी भारतीय संगीताची जोपासना केली. यातल्या बहुतेकांवर इंग्रजी शिक्षणाचा संस्कार झाला नव्हता. हे एका परीने आमच्या संगीतावर उपकारच झाले म्हणायला हवे. घराण्यांविषयीचे दुराभिमान असतील, पण त्या कडवेपणातूनच आमचे अभिजात संगीत टिकवून ठेवण्याचे कार्य या कलावंतांनी केले. या चरित्रातून त्यांची ही जिद्द दिसते. आज संगीताचे श्रवण एक अगदी सोपी गोष्ट झाली आहे. रेडिओने सर्व प्रकारचे आणि सर्व ठिकाणचे गाणे घराघरात आणून सोडले आहे. आता टेलिव्हिजन आला, त्यामुळे गायन आणि गायक दोघेही घरात हजर. ही आनंदाची गोष्ट आहे, तशीच धोक्याचीही आहे. रेडिओतून इतके संगीत चालू असते की संगीताच्या अतिपरिचयामुळे त्याची आता अवज्ञा सुरू झाली की काय असे वाटू लागले आहे. दोन कार्यक्रमांमधले वेळ काढू संगीत म्हणून जेव्हा रविशंकर किंवा अली अकबर यांच्या ध्वनिमुद्रित वादनाचे तुकडे वाजवले जातात, तेव्हा संतत गमनात अनादरो भवती सारखे संतत श्रवणात अनादरो भवती असेही वाटते. आता वस्तूंची विक्री गाण्यातून होऊ लागली. भविष्यात साबणाचा एखादा कारखाना नवे राग तयार करणाऱ्या एखाद्या गायकाकडून सावणीऐवजी साबणी नट रागात अंग सुगंध सारखी चीज करून घ्यायचा. चित्रकलेने जाहिरातदारांच्या सोयीसाठी स्वतःचे कमर्शियल आर्ट किंवा हार्ट कला असे नवे रूप धारण केलेच आहे. विविध भारतीच्या व्यापारी विभागातील टूथपेस्ट, जुलाबाच्या गोळ्या किंवा डोकेदुखीवरच्या औषधांची गाणी ऐकल्यावर कमर्शियल म्युझिकही सुरू झाले म्हणायला हरकत नाही. या संगीत रचनेला कुठलाच नियम लागू नाही. प्रथम लक्ष वेधून घेणे आणि एकदा लक्ष वेधले की जो माल विकायचा त्याचे प्रशस्ती करणे हा प्रमुख हेतू डोळ्यापुढे ठेवूनच हे संगीत प्रकटते. गायन वादन ही कला आहे, त्याप्रमाणे ते उपजीविकेचे साधनही आहे. ती विक्रीची वस्तूही होते, परंतु त्या कलेचे मोठेपण खुशीने स्वीकारलेल्या बंधनातून ती प्रकट करण्याने होत असते. एकदा एखाद्या रागाचे बंधन स्वीकारल्यानंतर त्या बंदिस्त क्षेत्रातून संचार करताना गायक किंवा वादक स्वरलयीच्या किती तऱ्हेच्या लीला करून दाखवतो यावरच त्याच्या प्रतिभेचा आणि प्रज्ञेचा दर्जा ठरतो. कसल्याही कृतीची कलात्मक आकृती करायची म्हटली की तिथे नियमबद्धता आली. बेलगामपणा म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. स्वतंत्र या शब्दातच मुळी तंत्र या कल्पनेला स्थान आहे आणि नियमांशिवाय तंत्र नसते. घोडे नेई तिकडे जाणे म्हणजे घोडा हाकण्याचे तंत्र ठाऊक नसल्यामुळे स्वतंत्रता गमावणे आहे. अमुक सूर लावावासा वाटला म्हणून लावला हे कलेतले स्वातंत्र्य नव्हे. तिथे गळ्याने सूर पकडण्याऐवजी सुराने गळा पकडला असे झाले. कलेचे अदब पतन होते. ते लोकप्रियता, द्रव्य लोक इत्यादी प्रलोभनांमुळेच स्वतःला वाहू देण्याच्या प्रवृत्तीतून. पब्लिकला आवडण्याची गोष्ट सुरू झाली की कलाविषयक चर्चा संपली असे मानावे. मैफिलीला येणाऱ्या गर्दीवर प्रेम हवे हे खरे, पण त्यासाठी भलत्या तडजोडी उपयोगाच्या नाहीत. आणि असल्या वाटेल तसल्या तडजोडी करून लोकानुनय करणाऱ्या कलावंतांच्या लोकप्रियेत आदराची भावना नसते. लोकप्रियतेत जर त्या कलावंताने स्वतःच्या कलेविषयी आदर निर्माण केला नसेल तर त्या लोकप्रियतेला काहीही अर्थ नाही. या ग्रंथात अशा आदराला प्राप्त असणाऱ्या कलावंतांचा सुंदर परिचय होतो. साध्या सरळ भाषेत त्यांनी हा परिचय करून दिला आहे. या श्रेष्ठ कलावंतांविषयी त्यांना आदर आहे. त्यातल्या काही जणांशी त्यांचा उत्तम स्नेहभाव जडलेला होता, पण कुठेही त्यांनी त्यांचे गुण सांगताना तोल सोडून भरमसाठ स्तुती केलेली नाही. एकाला मोठे म्हणताना दुसऱ्याला कमी लेखले नाही. दंतकथा टाळल्या आहेत. ऐकीव घटना ऐकीव असल्याचे नमूद केले आहे. केवळ गायन वादनकारच नव्हे तर मरहून फरीद साहेबांसारख्या वाद्य तयार करणाऱ्या गुणी कारागिराचीही त्यांनी सुंदर दखल घेतली आहे. संगीताच्या सृष्टीतल्या या कुशल कलावंतांचे दर्शन घडवताना त्यांनी स्वतःकडे विनम्र विद्यार्थ्याची भूमिका घेतली आहे. किंबहुना या लोकांशी बोलताना त्यांची ती भूमिका कुठेही सुटलेली नाही. या लेखनातून संगीताचे उत्तम गुरु असलेल्या देवधरांचे उत्तम शिष्य म्हणून जे दर्शन होते ते जुळलेल्या तंबोऱ्यातून आपोआप उमटणाऱ्या गंधारा इतके सहज आणि सुंदर आहे. नित्य अध्ययनाशिवाय अध्यापनाला अर्थ नसतो. ऑपेरा हाऊस जवळच्या त्यांच्या स्कूल ऑफ इंडियन म्युझिक मधले देवधर हे जसे उत्तम गुरु आहेत, तसेच त्या स्कूलमधले सगळ्यात उत्तम विद्यार्थीही तेच आहेत. या पुस्तकात त्यांना भेटलेल्या 21 गुरुतुल्य कलावंतांचे त्यांनी दर्शन घडवले आहे. या महान कलाकारांना पाहण्याचा योग न आलेले संगीत रसिक त्यांना ते दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद देतील. ज्यांनी त्यांना पाहिले आहे किंवा ऐकले आहे त्यांच्या आठवणी उचंबळून येतील. ती गाणी त्यांच्या कानात पुन्हा रुंजी घालतील आणि असे रसिक जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल प्राध्यापक देवधरांना धन्यवाद देतील. पु ल देशपांडे.